नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली. दरम्यान मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जारी केला आहे. नीट परीक्षेतल्या 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ग्रेस मार्कशिवाय मिळालेले गुण या विद्यार्थ्यांना कळवले जातील आणि त्यांना 23 जून रोजी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. या परीक्षेचा निकाल 30 जून रोजी जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची नसेल त्यांचे ग्रेस मार्कांशिवाय मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील. नागपुरात धामणी परिसरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात काही जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे. चामुंडा एक्सक्लुझिव्ह कंपनीत ही दुर्घटना घडली. पोलीस आणि स्थानिक बचाव पथक या ठिकाणी मदत कार्य करत आहे. एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. महामंडळानं आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभूराज देसाई, संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. कुवेतच्या मानगाव परिसरातल्या इमारतीला काल लागलेल्या आगीत 40 भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळच्या 24 कामगारांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तसंच जखमींना 1 लाख रुपये देण्याची घोषणा केरळ सरकारनं आज केली आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी आज कुवेतमध्ये जखमींची भेट घेतली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 204 अंकांची वाढ झाली आणि तो 76,811 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची वाढ नोंदवत 23,399 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.